चीनीमंडी.com पॉडकास्ट।
यशवंत कारखाना बंद, वेतन रखडलं, कामगारांची दिवाळी कडू। गौरी गणपती झाले, नवरात्रोत्सवही आता अखेरच्या टप्प्यात आहे। काहीच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे। सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत, पण थेऊर तालुका हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद झालेला आहे। शिवाय 4 ते 5 वर्षांपासून कारखान्यांच्या कामगारांचं वेतनही रखडलं असल्यानं या कामगारांची दिवाळी मात्र कडूच जाणार असल्याचं चित्र आहे। बंद पडलेला यशवंत कारखाना यावेळी सुरू होऊन कामगारांना वेतन मिळेल अशी आशा होती, पण राजकारणाच्या धामधुमीत कामगारांच्या वेतनाचा प्रश्न आता अधिकच रखडला आहे। कारखाना सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया देखील रेंगाळली आहे। यामुळे कामगारांच्यात प्रचंड नाराजी आहे। साखर विक्रीतून कामगारांची देणी द्यावीत असा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता, पण याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झालेली नाही। याबाबत कामगारांनी कुटुंबियांसह मोर्चा, उपोषण आणि धरणं आंदोलनही केलं आहे, पण तरीही कुठलाच निर्णय झालेला नाही। वेतन मिळत नसल्यानं कारखान्याचे कामगार अतिशय हालाखीत आयुष्य जगत आहेत। दिवाळी तोंडावर असूनही त्यांच्या पदरी आर्थिक निराशाच आहे। यावर बोलताना राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, कामगारांच्या थकित वेतनावर संघटनेच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे याबाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय मिळण्याची आशा असल्याचं त्यांनी सांगितलं। यासंदर्भात कामगारांनी कामगार आयुक्तालयाचा दरवाजा ठोठवल्यानंतर आयुक्तांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना महसूल वसुली अंतर्गत यशवंतकडे शिल्लक असलेला साखर साठा जप्त करून सदर साखरेची लिलाव पद्धतीनं विक्री करावी असा आदेश दिला होता। या आदेशान्वये दिनांक 26 फेब्रुवारी 2012 रोजी 8,292 क्विंटल साखर हवेलीचे तत्कालीन तहसीलदार संदेश शिर्के, तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक पाटील, तत्कालीन मंडल अधिकारी विद्याधर सातव यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता। यामधून अबकारी कर वगळता सुमारे 20 कोटी रुपये उपलब्ध झाले होते। सदर रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार हवेली तहसीलदारांच्या नावे बँक खात्यात जमा करण्यात आली होती। न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन तहसीलदार शिर्के यांनी कारखान्याकडे कामगारांना देण्यासाठी 11,05,44,925 रुपयांचा धनादेश सुपूर्त केला होता। यातून कामगारांना काही रक्कम अदा करण्यात आली, परंतु त्यानंतरही कामगारांचे काही वर्षांचे वेतन अद्यापही थकित असल्यानं याबाबतचा पाठपुरावा कामगारांच्या मार्फत केला जात आहे।